नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. निवडणूक अधिनियम 1961 मध्ये सुधारणेचा अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. गड किल्ले अतिक्रमण मुक्त करण्याच्या तरतुदींच्या व्याप्तीत वाढ. राज्य संरक्षित स्मारकांचाही समावेश. 100 गिगावॅट अणु ऊर्जेचं उद्दिष्ट असलेले अणु ऊर्जा विधेयक लोकसभेत संमत. आणि सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटे यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव. आता सविस्तर बातम्या. निवडणूक अधिनियम 1961 मध्ये सुधारणेचा अध्यादेश काढण्यास आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. 1961 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियमानुसार नामनिर्देशन पत्र स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयासमोर अपील दाखल करता येत होतं. मात्र अशा प्रलंबित अपिलांमुळे निवडणूक प्रक्रिया कालबद्धरित्या घेणं शक्य होत नसल्यानं अपील करण्याची तरतूद वगळण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या या बैठकीत गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याबाबतच्या तरतुदींची व्याप्ती वाढवण्यात आली असून यामध्ये राज्य संरक्षित स्मारकांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी स्थापन होणाऱ्या राज्यस्तरीय समितीमध्ये 4 निमंत्रित सदस्यांचा समावेश करण्यात येईल. त्यासोबतच प्रत्येक जिल्हास्तरीय समितीमध्ये 4 अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. संरक्षित स्मारकांवरील अतिक्रमण रोखणं तसंच काढून टाकण्यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास निधीतून खर्च करण्यात येणार आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत आज सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी समग्र संस्थेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आलं. पारंपरिक पद्धतीने पथकर वसुली पद्धतीऐवजी स्वयंचलित नंबर प्लेट ओळख प्रणाली पुढल्या वर्षीपासून लागू केली जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. महामार्गावर वाहनांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि वाहतुकीचा वेळ कमी करण्यासाठी नवी प्रणाली लागू करण्यात येणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. देशात सुमारे 2000 किलोमीटर रेल्वे मार्गावर कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. प्रवासी आणि रेल्वेच्या सुरक्षेसाठी कवच ही स्वयंचलित ट्रेन सुरक्षा प्रणाली सुरू करण्यात आली असून आतापर्यंत 4000 किलोमीटर रेल्वे मार्गावर ही प्रणाली स्थापन करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. दरम्यान देशभरात रेल्वेचं 99% विद्युतीकरण झाल्याचं वैष्णव यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. देशभरात रेल्वेच्या 26 राज्यातल्या 14 विभागांचं पूर्णपणे विद्युतीकरण झाल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली.
40,000 technicians and operators have been trained because this is a very complex and a totally new system, and wherever Kavach has complete installation has been completed, the loco pilots are so happy. In one case, the loco pilots told me that ye Kavach train ka Kavach to hai hi, saath hi saath uske parivar ka Kavach hai.
अणु ऊर्जा विधेयक आज लोकसभेनं संमत केलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सदनात मांडलं. प्रस्तावित कायद्यामुळे 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणु ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य साध्य होईल असं सिंह यांनी सांगितलं. काँग्रेसनं या विधेयकाला विरोध दर्शवला. या विधेयकात पुरवठादाराचं दायित्व ठरवलं नसल्यानं देशासाठी ही बाब हानिकारक असल्याचं काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी या चर्चेत नमूद केलं. भाजपचे अनुप धोत्रे, शिवसेनेचे धैर्यशील माने, शिवसेना उबाठाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक सदस्यांनी या विधेयकावरच्या चर्चेत भाग घेतला. अंमलबजावणी संचालनालयाचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत आज काँग्रेस खासदारांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधातल्या काळा पैसा वैध प्रकरणी आरोपपत्राची दखल घ्यायला दिल्लीतल्या न्यायालयानं नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर या खासदारांनी घोषणाबाजी करत सरकारने गांधी कुटुंबाची माफी मागावी अशी मागणी केली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
सदनिका घोटाळा प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मात्र शिक्षेच्या निर्णयाला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी कोकाटेंच्या वकिलांनी केलेली नाही, त्यामुळे या प्रकरणी परवा शुक्रवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान या प्रकरणी आज नाशिक न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. कोकाटे रुग्णालयात असल्याचं सांगत त्यांच्या वकिलांनी सवलत मागण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या 10% राखीव कोट्यातून कोकाटे यांनी मिळवलेल्या 4 सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती. त्याप्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना काल दोषी ठरवत न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेली शिक्षा कायम ठेवली. कोकाटे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी तक्रारदाराचे वकील आशुतोष राठोड यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळालेली नसल्याने कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याच्या संदर्भातला निर्णय अद्याप झालेला नसल्याचं सांगितलं. दरम्यान आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई इथं वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. कोकाटे यांचा राजीनामा घ्यायचा किंवा नाही याचा निर्णय अजित पवार घेतील असंही मिटकरी यांनी स्पष्ट केलं. मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध वाङ्मयीन पुरस्कारांसाठी येत्या 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज पाठवण्याचं आवाहन परिषदेतर्फे करण्यात आलं आहे. गेल्या वर्षभरात म्हणजेच 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रसिद्ध झालेले काव्य तसंच कथासंग्रह कादंबरी नाटकं या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. संबंधितांनी आपल्या साहित्यकृती छत्रपती संभाजीनगर इथल्या परिषदेच्या कार्यालयात पाठवाव्यात असं यासंदर्भातील पत्रकात म्हटलं आहे. अद्ययावत सुविधा देणारं महाराष्ट्रातलं पहिलं जेएनझी टपाल कार्यालय मुंबईत सुरू होत आहे. आयआयटी मुंबई परिसरात उद्या या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
मोफत वायफाय सुविधा, कॅफेटेरिया, वाचनालय, संगीत कक्ष या सुविधांनी सुसज्ज असलेल्या या कार्यालयात पूर्णपणे डिजिटल QR आधारित सेवा वितरण, आधार नोंदणी आणि आधार अद्ययावत करण्याची सोयही असेल. तसंच या टपाल कार्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती दिल्या जाणार आहेत. स्पीड पोस्ट सेवांवर 10% सवलत तर मोठ्या प्रमाणात पार्सल पाठवणाऱ्या ग्राहकांना 5% सवलत दिली जाणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आयोजित ऊर्जा संवर्धन सप्ताहात विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ अशोक महाजन यांनी उपस्थितांना ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. ऊर्जेचा विवेकी वापर, नवीनीकरणीय ऊर्जेचा अवलंब आणि दैनंदिन जीवनात ऊर्जा बचतीचं महत्व डॉ महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विशद केलं. येत्या 20 डिसेंबरला या सप्ताहाची सांगता होणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशाने या नियुक्त्या करण्यात आल्या. मनपा क्षेत्रातल्या 20 प्रभागांसाठी 10 निवडणूक निर्णय अधिकारी तसंच आचारसंहिता कक्षासाठी 1 अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसंदर्भात इतर सुविधांचाही प्रशासकांनी आज आढावा घेतला. नांदेड जिल्ह्यातल्या मालेगाव इथली यात्रा उद्यापासून सुरू होत आहे. 25 तारखेपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत कृषी प्रदर्शनासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच कृषी आणि पशुसंवर्धन विषयक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड इथं येत्या 31 डिसेंबर ते 10 जानेवारी दरम्यान स्वर्गीय झुंबरलाल खट्टोड प्रतिष्ठानतर्फे 25वा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या महोत्सवात वारकरी संप्रदायातील 8 कीर्तनं तसंच संतांच्या जीवनावर आधारित संगीतमय 4 संत चरित्रकथा सादर केल्या जाणार आहेत. शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 11 दिवस सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत विविध सत्रांमध्ये कार्यक्रम होणार असून हा महोत्सव सर्वांसाठी खुला असल्याचं आयोजकांनी सांगितलं. भोपाळमध्ये सुरू असलेल्या 68व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरनं पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स प्रकारात जागतिक विक्रम मोडत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. या स्पर्धेत नीरज कुमारने रौप्य पदक मिळवलं तर अखिल शेवरानं कांस्य पदक मिळालं. 2024 पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे या स्पर्धेत 5व्या स्थानावर राहिला. राज्यात आज सर्वात कमी 8.6° सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल अहिल्यानगर इथं 9.5, नाशिक तसंच जळगाव इथं सुमारे 10.5° तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 11.5 तर परभणी इथं सुमारे 12° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. निवडणूक अधिनियम 1961 सुधारणेचा अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आणि सदनिका घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटे यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.